आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत संमत. राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दावर विरोधकांचा आक्षेप. विधेयक असंवैधानिक असल्याचा माकपाचा दावा. पावणे 2 कोटी शेतमजुरांसाठी विमा योजना सरकार लागू करणार. राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही. आणि 5वी तसंच 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. देशाच्या राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी हे विधेयक मांडलं आहे. याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही, याचा दुरुपयोग करण्याची मुभा कोणालाही मिळणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधेयक मांडताना दिली.
हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही. दुसरं आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं केलंय, एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस यंत्रणेला ते नोटीफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल. प्राधिकरणात कोण आहे? हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा 3 जणांचं प्राधिकरण आहे. या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल. नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल.
सशस्त्र माओवाद संपत असताना दुसरीकडे शहरी नक्षलवाद बोकाळत असून त्याला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करण्याची सूचना केंद्र सरकारनं केली आणि त्यानुसार एकंदर 4 राज्यांनी असे कायदे आणले. मात्र महाराष्ट्रात असा कायदा नसल्यामुळे राज्यात अशा संघटनांचं जाळं वाढत आहे. या संस्था मानवी हक्कांसाठी काम करत असल्याचं दाखवून माओवादी विचारांचा प्रचार प्रसार करणं, त्यांना आर्थिक मदत पुरवणं, त्यांना आश्रय देणं अशी कृत्य करत असतात. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 2014 यासंदर्भात लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्रालयाने दिलेल्या उत्तराचा संदर्भ त्यांनी दिला. त्यावेळी दिलेल्या अशा संघटनांच्या यादीत असलेल्या संघटनांपैकी सर्वाधिक 64 संघटना राज्यात कार्यरत असल्याचं सांगून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, गडचिरोली, कोकण, अमरावती या भागांमध्ये आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करायचा या संघटनांचा उद्देश असल्याचं दिसून येतं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी शहरी नक्षलवादाच्या नावावर याचा गैरवापर होऊ नये याकडे लक्ष वेधलं. आमदार नितीन राऊत यांनी या विधेयकामुळे राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होईल अशी शंका उपस्थित केली. आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दांवर आक्षेप घेत कडवी उजवी विचारसरणी नसते का असा सवाल विचारला. याऐवजी माओवादी संघटना असा शब्द वापरावा असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद्यात काही फरक नसून यातल्या अनेक व्याख्या मोघम असून याचा वापर गळचेपी करण्यासाठी होण्याची भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली. सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांवर या कायद्यान्वये कारवाई करणार का असा प्रश्न आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडला. हे विधेयक असंवैधानिक असल्याचं सांगून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी याला विरोध केला. या विधेयकाबद्दल गैरसमज पसरवण्याचा आरोप भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केला. डावी कडवी विचारसरणी हा शब्द विविध कायद्यांमधून तयार झालेला आहे. सरकारचे कायदे धोरणांविरोधात केलेल्या आंदोलनांवर या कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार नाही. ज्या संघटनांचं उद्दिष्टच अशा प्रकारच्या कडव्या डाव्या विचारसरणीला खतपाणी घालण्याचं आहे, ज्यांना राज्यघटना तिने दिलेल्या संस्था मान्य नाहीत, त्यांच्या विरुद्ध उभं राहण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे, त्यांच्यावरच हा कायदा बंदी आणेल असं मुख्यमंत्र्यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं. राज्यातल्या 1,75,00,000 शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधानसभेत केली. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीची माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली. पीक विमा योजनेच्या गैरव्यापारासाठी एकाही शेतकऱ्यावर सरकारने कारवाई केलेली नाही असं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, त्याबद्दलची अधिक माहिती मुख्यमंत्री देतील असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे 7,500 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामानानं शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळाला नाही, त्यामुळे पुन्हा जुनी पीक विमा योजना राबवण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाल्याची तक्रार केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी माहिती मंत्री कोकाटे यांनी दिली. शेतजमीन, बांध आणि रस्त्यावरून निर्माण होणाऱ्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली. जीआय तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी डिजिटलायझेशन केलं जाईल. पुढील 2 वर्षात आधी मोजणी मग रजिस्ट्री धोरण राबवलं जाईल, ज्यामुळे जमिनीचे वाद कायमचे संपुष्टात येतील, शेतकऱ्यांना मंत्रालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही आणि रस्ते मोकळे करण्यासाठी लवकरच कायदा आणला जाईल, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राला गणेशोत्सवाची 100 वर्षांची समृद्ध परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून हे सरकार घोषित करेल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं.
सर्व गणेशोत्सव मंडळांना ही विनंती आहे की आपण जे वेगवेगळे दिखावे करतात यामध्ये जरूर आपले सैन्य आहे, सैनिक आहे, सामाजिक उपक्रम आहे, ऑपरेशन सिंदूर आहे, आपण केलेल्या अचीवमेंट्स देशाच्या आहेत, बरोबरीने महाराष्ट्रातल्या आपल्याला ज्या केलेल्या अचीवमेंट्स आपले महापुरुष आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा देखाव्याचा सुद्धा विचार करून सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात सुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत इयत्ता 5वीच्या 16,693 विद्यार्थ्यांना तर इयत्ता 8वीच्या 15,093 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या 954 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता येईल. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे निर्देश दिले. नाशिक जिल्हा परिषदेतल्या महिला कर्मचाऱ्यांचा नाहक छळ करणाऱ्या एका विभागप्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. ही कारवाई या विभागातल्या 30 महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधनाऐवजी हरित इंधनाचा वापर सुरू करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज मुदतवाढ दिली, तसंच याबाबतची सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली. पंढरपूरमधल्या आषाढी एकादशी यात्रेची आज गोपाळकाल्यानं सांगता झाली. यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 2 बाद 95 धावा झाल्या होत्या. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. येत्या 2 दिवसात कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत संमत. राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दावर विरोधकांचा आक्षेप. विधेयक असंवैधानिक असल्याचा माकपाचा दावा. 2.25 कोटी शेतमजुरांसाठी विमा योजना सरकार लागू करणार. राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही. आणि 5वी तसंच 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.